chinimandi.com पॉडकास्ट। कोरोनाने तोडले आतापर्यंतचे सगळे विक्रम। देशामध्ये गेल्या 24 तासात आढळले 62,000 अधिक रुग्ण। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार भारतामध्ये 24 तासांमध्ये COVID-19 62,538 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 20,27,075 पर्यंत पोहोचली आहे। आतापर्यंत 13,78,106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आतापर्यंत 41,585 रुग्ण मृत्यू पावले आहेत। देशामध्ये कोरोना संक्रमण वाढण्याची गती आता अमेरिका आणि ब्राझील सारखी होत चालली आहे। भारतात कमीत कमी आधी लोकसंख्या कोरोनामुळे यावेळी विविध प्रकारच्या लॉकडाऊन मध्ये आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये सरकारकडून लॉकडाऊन जारी करण्यात येत आहेत। जागतिक महामारीची झगडणाऱ्या लॅटिन अमेरिकी देश ब्राझीलमध्ये गुरुवारच्या आकड्यानुसार 24 तासांदरम्यान कोरोनाच्या संक्रमणाचे 51,603 नवे रुग्ण आढळले आहेत। तसेच संक्रमितांची संख्या 28 लाखाचा आकडा पार करू शकली आहे। ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1,154 लोकांचा मृत्यू झालाय। यामुळे मृतांची संख्या 95,000 आकडा पार करून 95,819 वर पोहोचली आहे। ब्राझीलमध्ये 19,70,767 लोक कोरोनामुक्त झालेत। अमेरिकेच्या जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटीच्या विज्ञान तसेच इंजिनिअरिंग केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या ताज्या आकड्यांनुसार कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याच्या बाबत ब्राझील 28.1 लाख, यापूर्वी अमेरिका 47.68 लाख, नंतर दुसऱ्या स्थानावर आहे। कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येतही ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे। ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो सातत्याने कोरोनाला एक सामान्य फ्लू सांगत आले आहेत, ज्यामुळे त्यांना कडक टीकेचा सामना सुद्धा करावा लागलाय। बोल्सोनारो स्वतःही कोरोनाग्रस्त होऊन ठीक झाले आहेत। ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाचा पहिला रुग्ण 26 फेब्रुवारीला समोर आला होता।